नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबर विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. गोयचे 8वे विधानसभेचे 9वे अधिवेशन 24 मार्चा सावन सुरू जातले. आदले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलम आझाद हांचे 62वी पुण्यतीत. राष्ट्रीय आविष्कार सप्ताह कार्यावळीच्या दुसऱ्या पांवड्यार उदक संवर्धन विषयाचेर जागृताय कार्यावळ जातली. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीची जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतातल्या आणि परदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडतले. आता पुराय खबरो. गोयचे 8वे विधानसभेचे 9वे अधिवेशन 24 मार्चा सावन सुरू जातले. राज्यपाल श्रीधरन पिल्ले हाणी संबंदीची अधिसुचोवणी जारी केल्या. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 24, 25 आणि 26 मार्च असे 3 दीस चलतले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत अधिवेशनात 2025-26 वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतले. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्या उपरांत फेब्रुवारीत राज्याचा अर्थसंकल्प सादर करतात. पण अर्थसंकल्पाची तयारी आणि खात्याच्या बसकेक लागून फेब्रुवारीच्या अधिवेशनात अर्थसंकल्प सादर जावपाक शकलो ना. राज्यात कर वसुली वाढिल्ल्यान फाटल्या वर्षाच्या तुळेत अनुच्या अर्थसंकल्पात खात्या खातीर व्हड तजवीज असतली. आदले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलम आझाद हांची आज 62वी पुण्यतीत. हे फाटभुंयेर गोंय प्रदेश काँग्रेस समिती आणि काँग्रेसीच्या सेवादळ फाट्यान तांकां आर्गावपले. मौलाना अबुल कलम आझाद हांणी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान दिला. ते एक नामनेचे लेखक, कवी आणि पत्रकार आशिल्ले असे काँग्रेसीचे उपाध्यक्ष एम के शेख हांणी म्हळा. शिक्षणीक मळार तांणी केल्ले काम अजूनही देखदिपी आसा असे मत ह्या वेळार शेख हांणी व्यक्त केले. ह्या वेळार बायला काँग्रेसीचे अध्यक्ष प्रतीक्षा खलप, तशेंच सेवादळाचे फुडारी राजन घाटे आनी काँग्रेस पक्षाचे वांगडी हजर आशिल्ले. पणजी काँग्रेस हाऊसात झाली. राष्ट्रीय आविष्कार सप्तक कार्यावळीच्या दुसऱ्या पांवड्यार उदक संवर्धन विषयाचे जावपी जागृताय कार्यावळींनी माध्यमिक शाळांनी वाटेकार जावचे असे आवाहन राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे संचालक सरिता गाडगे हांणी केला. या कार्यावळीच्या पहिल्या पांवड्यार संबंद देशभर वृक्षारोपण कार्यावळीक चालना दिली. उदकाचे संवर्धन, ताचो योग्य वापर, पावसाच्या उदकाची साठवण अशा साबार विषयांचेर विद्यार्थ्यां खातीर कार्यावळी आखच्यो आणि 31 मार्च 2025 मेरेन ताचो अहवाल गुगल लिंका वरवीं अपलोड करचो असे SRTN मागला. मडगावच्या रवींद्र भवनात फाटले 5 दीस चालू आशिल्ल्या बुलबुल आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सवाचो काल समारोप झालो. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय ह्या वेळार मुख्य सोयरे म्हणून, जाल्यार मडगावचे आमदार दिगंबर कामत हे खासा सोयरे म्हणून ह्या सुवाळ्याक आशिल्ले. गोंय सरकारचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या पालवान घडून हाडिल्लो महोत्सव 5 दीस चाललो. संवसारातल्या वेगवेगळ्या देशातले सुमार 80 चित्रपट आणि लघुपटांचे तातूंत प्रदर्शन झाले. हो महोत्सव पळोवपाक गोंयच्या वेगवेगळ्या शाळांतल्यान विद्यार्थी आयिल्ले. तांचे खातीर वेगवेगळ्यो सर्ती घडून हाडिल्ल्यो. आपलो इतिहास आपणें केन्नाच विसरूंक जायना, तशेंच प्रत्येक काळांत लेखन जावपाक जाय. तशें केल्यारूच ताचो दस्तावेज स्वरुपांत बरोवन फुडल्या पिळगेक त्या त्या वेळा वेल्यो घडणुको इतिहास समजून घेवपाक मजत करतली अशें मत नामनेचे ज्येश्ठ कोंकणी कथाकार दामोदर मावजो हांणी व्यक्त केला. गोंयभर जे गोंयकार नोकरी व वेवसाय निमतान गेले तांणी दुसऱ्या राज्यांत राबितो करतना तेचे जडण घडणींत योगदान दिले. आपले कोंकणीपण गोंयकारपण टिकोवन ते रावले. परत गोंयात आयले तेन्ना तांकां अणभवाक आयिल्ले खीण तांणी लेखन केले अशें साहित्य अकादमी आनी उच्च शिक्षण संचालनालय तशेंच विद्याप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या जोडपालवान आयोजीत कोंकणी साहित्यात देश परदेश ह्या परिसंवादाच्या उक्तावण सुवाळ्यात प्रमुख वक्ते म्हणून उलयतना मावजाणी म्हळे. पहिल्या सत्रात शैलेंद्र मेहता हांणी आपल्या पेपरात आखाती देशातल्या जिणेचो साहित्यात कितलो आसपाव जाला आनी तो कसो जाला ताचेर उजवाड घालो. प्राध्यापक सुशांत नायक हांणी पुर्तुगाल, UK, ब्राझील हांगासरल्या देशातल्या समाज जिणेचो साहित्यात कसो आसपाव जाला ताची माहिती दिली. आखात आनी हेर देशांनी रावपी गोंयकारांच्यो व्यथा, दुःख, दगदग हे साहित्यातल्यान आनी खासा करून नाटकांतल्यान व्यक्त जावपाक वाव आसा अशें अध्यक्षपदा वयल्यान उलयतना मुकेश थळी हांणी सांगले. हे राष्ट्रीय परिसंवादाच्या उक्तावण सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून गोंय शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावयकर हजर आशिल्ले. तशेंच माचयेर केंद्रीय साहित्य अकादमीचे कोंकणी सल्लागार मंडळाचे निमंत्रक मेल्विन रॉड्रिग्स, साहित्य अकादमी मुंबय प्रादेशीक कार्यालयाचे प्रभारी अधिकारी डॉ ओम प्रकाश नागरूय हजर आशिल्ले. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतातल्या आनी परदेशातल्या लोकांकडे आपले विचार मांडटले. म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो हो 179वो भाग आसतलो. ही कार्यावळ पुराय आकाशवाणी आनी दूरदर्शन नेटवर्कार, आकाशवाणी न्यूज संकेतथळार आनी न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर प्रसारीत जातली. तशेंच आकाशवाणी न्यूज, DD न्यूज, PMO आनी माहिती आनी प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर तशें थेट प्रक्षेपण जातलें. हिंदी प्रसारणा उपरांत आकाशवाणी रोखडीच प्रादेशीक भाशांनी ही कार्यावळ प्रसारीत करतली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून ऐकतात. आकाशवाणी पणजी आता मुखावेले खबरो. 6000 वर्षा आदलो रामायण ग्रंथ आज लेगीतलोच नवो दिसता. तातूंत ती साहित्य मूल्यां नव्या लेखकांनी अभ्यासचीं अशें गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल सावंत हांणी सांगले. तेच फोंड्या वाचक सल्लागार समितीन घडोवन हाडिल्ल्या डॉ राम मनोहर लोहिया स्मृती व्याख्यानमाळेच्या पहिल्या व्याख्यानात रामायण महाकाव्यातील साहित्य मूल्य आणि जीवनमूल्य या विषयाचेर उलयताले. वाचक सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ विद्या प्रभुदेसाय हांणी या कार्यावळीचे प्रास्ताविक केले. फोंड्या विश्व हिंदू परिषद सभाघरात सुरू आशिल्ल्या या 3 दिवसांच्या व्याख्यानमाळेचे हे 19वे वर्ष. फाल्यां आयतारा 23 तारखेक समाजभान येताना या विषयाचेर डॉ दत्ताराम भास्कर देसाय हांचे उलोवप जातले. सुमार 24 फेब्रुवारीक म्हणजे व्यसन वाचन आनी लेख या विषयाचेर माया खरंगटे हांचे उलोवप जातले. देश विदेशातल्यान गोंयात येवपी पर्यटकांक सदांच अतिथी देवो भव ह्या तत्वानूच येवकार दितात. गोंयात येवपी पर्यटकांनी कितें खावचें आनी कितें खावचें न्ही, कसले कपडे न्हेसचे ह्या बाबतीन सरकार केन्नाच कसलेच निर्बंध घालना अशें मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी स्पश्ट केला. मुंबय आयोजीत इंडिया समीट हातूंत घेतिल्ले मुलाखतींत ते उलयताले. हेर राज्यांनी पर्यटकांच्या खावपा पिवपाच्या संबंधात तशें कपड्या विशीं कितें निर्णय घेवचो हो तांचो अधिकार आसा. पूण गोंय संवसारीक दर्जाचें पर्यटन थळ आशिल्ल्यान दर वर्सा लाखांनी पर्यटक गोंयाक भेट दितात. अतिथी देवो भव ह्या तत्वानूच आमी तांकां येवकार दितात. देश विदेशांतले सगळ्यात तरेचे पर्यटक गोंयांत येतात. ताका लागून तांणी गोंयांत आयले उपरांत तांचे खावपा पिवपाचेर वा कपड्यांचेर आमी कसलेच तरेचे निर्बंध घालपाक शकनात अशें मुख्यमंत्री सावंत हांणी सांगलें. फाटल्या कांय दिसांनी पर्यटका बाबत चुकीच्यो घडणुको घडल्यो, पूण पर्यटकांच्या सुरक्षे खातीर गोंय पुलीस सतर्क आसात. गोंया इतलें सुरक्षीत राज्य सध्या देशांत ना, पूण पर्यटकांनी लेगीत गोंयांत येवन बेकायदेशीर कामांत वांटो घेवचो न्हय असोय उलो तांणी ह्या वेळार मारलो. कर्मचारी भरती आयोगान कांय दिसां आदीं 232 LDC पदां खातीर घेतिल्ले पयले कंप्युटर बेस म्हळ्यार CBT परिक्षेच्या निमण्या निकाला आदीं 464 उमेदवारांक कुशळटाय परिक्षेक फुडो करचो पडटलो. तातूंतल्यान निमण्या 232 उमेदवारांची निवड करतले. आयोगान 232 LDC पदां खातीर घेतिल्ले पयले CBT परिक्षेचो अंतीम निकाल फाटल्या शुक्रारा जाहीर केल्लो. ह्या परिक्षेत 14628 उमेदवार पास जाले. तातूंतल्या 1160 जाणांनी CBT खातीर निवड करतले. ते खातीर उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी प्रक्रिया सुरू केल्या. CBT 3 ह्या 1160 मधल्या 464 उमेदवारांची निवड जातली. ते उपरांत 232 स्वता खातीर पात्र उमेदवार निश्चित करतले. कर्मचारी भरती आयोगान वट्ट 5 पांवड्याचेर LDC 232 पदां खातीर परिक्षा घेतिल्ली. ह्या 232 पदां खातीर सुमार 22,000 उमेदवारांनी अर्ज भरिल्ले. तातूंतले 14628 उमेदवार पास जाले. 2 टायप CBT CBT 2 आनी CBT 3 अश्यो परिक्षा जातात. तातूंतले CBT 2 अंतीम निकाल जाहीर जावन पास जाल्ल्या मदल्यान रिता सुवात्यांच्या 5 पटींनी 1160 जणांची CBT 3 खातीर निवड करपाचें काम सध्या आयोगा कडल्यान चालू आसा. उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी जाले उपरांत CBT 3 वेळापत्रक जाहीर करतले. भौशीक प्रशासनातल्या उत्कृश्टतकाये खातीर 2024 वर्साच्या प्रधानमंत्री पुरस्कारा खातीर 1500 नामांकनां मेळ्ळीं. 3 श्रेणींतल्या नागरी सेवकांच्या योगदानाची दखल घेवप हो ह्या पुरस्कारांचो हेत आसा. जिल्ह्याची समग्र उदरगत, आकांक्षी गट कार्यावळी आनी नवनिर्माण ह्या श्रेणींत हे पुरस्कार दितले. जिल्ह्यांची समग्र उदरगत आनी आकांक्षी गट कार्यावळी ह्या श्रेणींत वट्ट 5 पुरस्कार दितले. ते भायर नवनिर्माण विभागात 6 पुरस्कार दितले. ह्या पुरस्कारांत वांटो घेवपा खातीर 710 जिल्ह्यांनी नोंदणी केल्या अशें कार्मीक भौशीक कागाळी आनी निवृत्ती वेतन मंत्रालयान सांगला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 21 एप्रिलाक नवी दिल्लीत नागरी सेवा दिसा निमतान हे पुरस्कार भेटयतले. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयचे 8वे विधानसभेचे 9वे अधिवेशन 24 मार्चा सावन सुरू जातले. आदले केंद्रीय शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हांची आयज 62वी पुण्यतीथ. राष्ट्रीय आविश्कार सप्तक कार्यावळीच्या 2 पांवड्यार उदक संवर्धन विशयाचेर जागृताय कार्यावळ जातली. फाल्यां सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीचेर जावपी मन की बात कार्यावळींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतांतल्या आनी परदेशांतल्या लोकां कडेन आपले विचार मांडटले. आणि इथल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळच्या 7:25 मिनटांचेर. नमस्कार.